चीनीमंडी.com पॉडकास्ट। शशिधर जगदीशन असणार HDFC चे नवे CEO। भारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेच्या पुढच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग डिरेक्टर या पदासाठी शशिधर जगदीशन यांच्या नावाला मंजुरी दिलेली आहे। 26 वर्षापासून CEO पदावर असणाऱ्या आदित्य पुरी यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती होणार आहे। आदित्य पुरी यांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपत आहे, त्यानंतर जगदीशन या पदी रुजू होणार आहेत। जगदीशन हे एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी UK मधून शेफिल्ड विश्वविद्यालयातून मनी बँकिंग आणि वित्तच्या अर्थशास्त्रामध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे। जगदीशन अशा परिस्थितीमध्ये पदाभार स्वीकारत आहेत जेव्हा बँकिंग उद्योग COVID-19 मुळे संकटात आहे।